हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रुक्च मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेह च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् पानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्।
श्रीराम, सर्व साधकांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, तसेच आपले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। आजचं मनोगत सद्भक्त सौभाग्यवती शिल्पा जोशी या व्यक्त करणार आहेत। त्या इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहेत आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एका वरिष्ठ पदावर त्या नोकरी करत आहेत। 2017 साली त्यांनी परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह घेतला। आपल्या केंद्रामध्ये त्या अभंग सेवा सादर करतात, तसंच इतर सर्व सेवांमध्ये देखील त्या उत्साहाने भाग घेत असतात। आपण त्यांचं मनोगत आता ऐकूया।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। आपल्याला मनोगत मांडायचे आहे हे कळल्यापासून मनामध्ये अनेक वर्षांपासूनचे प्रसंग फेर धरू लागले। या निमित्ताने थोडंसं अंतर्मुख होऊन आपल्याच आयुष्याचा आढावा घेण्याची संधी मला मिळाली असं मला वाटतं। माझं बालपण तारापूर एटमिक पॉवर स्टेशनच्या कॉलनीमध्ये गेलं। घरी फारसं कर्मठ व धार्मिक वातावरण नव्हतं। कोळाचार सोवळं ओवळं हे सगळं गावी मोठ्या काकांच्या घरी होत असे, त्यामुळे आमच्या घरी रोजची देवपूजा, संध्याकाळी देवासमोर दिवा लावणं, शुभं करोती रामरक्षा स्तोत्र असं म्हणणं आणि सगळे सण साजरे करणं असं होत असे। माझ्या आईबाबांची गजानन महाराजांवर खूप श्रद्धा आहे। आई रोज गजानन महाराजांची पोथी पण वाचते। ती त्यावेळीही आम्हाला खूप त्यातले प्रसंग सांगायची। परंतु लहानपणी माझी कधीही अध्यात्म, परमार्थ, ध्यान, सद्गुरू या गोष्टींची खूप जवळून ओळख झाली नव्हती। आजूबाजूलाही अशा प्रकारचं वातावरण नव्हतं। ह्या सगळ्या साधू संतांनी करण्याच्या गोष्टी आहेत, सामान्य माणसाचा हा प्रांत नाही असंच तेव्हा वाटायचं। साधारण 1989 सुमारास मी आणि सुचित्रा सीयुपीच्या हॉस्टेलवर शेजारी शेजारी राहायचो। सुचित्राची सद्गुरूंचा शोध घेण्यासाठीची आत्यंतिक तळमळ मी अगदी जवळून पाहिली आहे। जिथे कुठे ध्यान शिकायला मिळेल तिथे ती जाऊन येत असे। मी पण तिच्याबरोबर बरेच ठिकाणी जायचे। मला आठवतं एकदा तिच्याबरोबर गेले असताना मला मोठ्या स्वामीजींच्या दर्शनाचा पण लाभ झाला होता। सगळ्या साधकांना नमस्कार करत मधून चालत जात असलेली त्यांची मूर्ती अजूनही मला जशीच्या तशी स्मरते। पण तेव्हा ह्या वाटेवर माझा पुढे काही प्रवास झाला नाही। आता जेव्हा आपल्या स्वामीजींकडून आणि बऱ्याच साधकांकडून मोठ्या स्वामीजींच्या आठवणी ऐकते तेव्हा भारावून जाते आणि आपण काय गमावले ह्याची जाणीव होते। पण मला तेव्हा खरंच काही समजायचं नाही। कॉलेजच्या अशा फुलपाखरी दिवसात हे असे प्रश्न कसे पडतात त्याचं मला आश्चर्य वाटायचं. सगळं छान आणि सुरळीत सुरू असताना हा शोध कशासाठी हे कळत नव्हतं. तसंही खूप काही आयुष्यात बिनसल्याशिवाय सर्वसामान्य लोकांना भगवंताची आठवण येत नाहीच. कबीर म्हणतात त्याप्रमाणे, दुखमे सुमिरन सब करे, सुखमे करे न कोय, जो सुखमे सुमिरन करे तो दुःख काहे को होय. माझंही साधारण तसंच होतं. माझं लग्न 1994 झालं. त्यानंतरचं आयुष्य अगदी मनाप्रमाणे आनंदात चाललेलं असताना अचानकच 2000 साली सासूबाईंचं आजारपण आणि लवकर जाण्यामुळे पहिल्यांदाच असं वाटलं की ज्या आयुष्यावर आपण इतकं निर्धास्त विसंबून राहतो, ज्यात इतकं रमून जातो, त्याची काहीच शाश्वती नाही, तर आपण कशाच्या जोरावर असं जगतो आहोत. खूप अस्वस्थ आणि हेल्पलेस वाटलं. सुचित्रा आणि नवीनशी कॉलेजपासूनच आमची खूप घनिष्ठ मैत्री आहे. त्यांच्याशी बोलायचे मी याबद्दल तेव्हा. नवीन तेव्हा म्हणाला होता की आयुष्यात असे प्रसंग येतात आणि त्याचीच तयारी तरुणपणीपासून परमार्थ केल्याने होते. त्यांनी सांगितलं की स्वामीजी सांगतात, परमार्थ हा काही फक्त म्हातारपणी करण्याची गोष्ट नव्हे. आत्ता आपल्याला ह्या सगळ्याची काय गरज असं म्हणतो आपण, पण जेव्हा कसोटीची वेळ येते तेव्हा त्याचं महत्व कळतं. आम्हाला परमार्थाच्या वाटेवर आणण्यासाठी या दोघांच्या प्रयत्नांमुळे आम्ही अधूनमधून केंद्रात यायचो आणि तेव्हा केंद्रातल्या वातावरणामुळे आणि स्वामीजींच्या प्रवचनांमुळे ते आवडायचेही. पण काही कारणांनी खंड पडला की परत बाहेरच्या जगातल्या आकर्षणांमध्ये ओढले जायचो. पुण्यसंचय एका पातळीपर्यंत आल्याशिवाय बहुधा परमार्थाची गोडी लागण्याचं भाग्य नाही लागत. परमपूज्य स्वामी मकरंदनाथांचं दर्शन प्रथम मला सुचित्रा नवीनच्या घरीच झाल्याचं आठवतं. त्या पहिल्याच भेटीतलं स्वामीजींचं साधं आणि प्रेमळ रूप मनाला खूप भावलं. त्यावेळी कानावर पडलेलं त्यांचं बोलणं खूप वेगळं आणि छान वाटलं. संतांच्या दर्शनाने नेहमीच असं प्रसन्न वाटतं हे जेव्हा नंतर ते वेळोवेळी भेटले तेव्हा कळलं. एकूण आयुष्य खूप छान सुरू असताना, तक्रार करायला काहीही जागा नसताना, तरीही काहीतरी कमी आहे असं आता जाणवू लागलं. खूप गोष्टींची आवड आहे मला आणि आनंदही मिळतो मला सगळ्यांमध्ये. पण तेव्हा असं जाणवू लागलं की ह्या सगळ्यातला आनंद खूप लवकर संपून जातो आहे. इतक्या आवडीने आणि कष्टाने जे आपण करतो त्यातला आनंद क्षणिक आहे हे पाहून अंतर्मुख झाले. खूप काळ टिकणारा आनंद कसा मिळेल हे काही कळत नव्हतं. ही सगळी घालमेल सुचित्राशी शेअर केली तेव्हा तिने मला स्वामीजींना भेटण्याबद्दल सुचवलं. तेव्हा प्रथमच मी स्वामीजींच्या शुक्रवार पेठेतल्या घरी भेटीगाठीचा कार्यक्रम असायचा, तिथे जाऊन त्यांना भेटले. त्यांच्याशी सगळं बोलले आणि खूप अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. स्वामीजींनी नीट सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले की हे सगळं तुला लवकर जाणवलं हे चांगलं आहे. ते म्हणाले की केंद्रात हेच तर सांगितलं जातं, तुमच्यातच जो खरा आनंद आहे तो कसा मिळेल हे शिकवलं जातं आणि तोच आनंद सदैव राहतो. ते म्हणाले, तू नियमित केंद्रात येत जा, श्रवण कर, कळेल तुला सगळं, ध्यान कर, तुला नक्की शांत वाटेल. तरीही मी त्यांना एमएचरली विचारलं की रोज केंद्रात आलंच पाहिजे का, तुम्ही सांगाल ते वाचेन, ध्यान शिकवाल तसं आपापलं घरीच करेन. तेव्हा माझ्या या बालिश प्रश्नावर न चिडता किंवा न वैतागता ते मला म्हणाले की शाळा कॉलेजमध्ये सुद्धा टेक्स्टबुक्समध्ये सगळं लिहिलेलं असतंच, पण तो विषय जर डेप्थमध्ये शिकायचा असेल तर शिक्षक लागतातच ना. तसंच परमार्थातही आहे, गुरु हा असावाच लागतो. आपल्यातच जो आनंद आहे त्याची आपल्याशी ओळख करून द्यायला. हळूहळू मी नियमित केंद्रात येऊ लागले आणि स्थिरावले. केंद्रात आले की तिथलं वातावरण छान आणि वेगळं वाटायचं. सगळे साधक किती प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात हे जाणवायचं. मग असं लक्षात आलं की हे सगळं स्वामीजींच्या शिकवणीमुळेच घडलंय, आपल्याला पण असंच घडवतील स्वामीजी असं वाटून गेलं. अजून एक प्रसंग म्हणजे, एकदा काही कारणाने मनात भय दाटलं होतं. स्वामीजींना परत भेटले आणि मनातले विचार सांगितले. मन शांत होत नाही असं सांगितलं. स्वामीजींनी माझं बोलणं अगदी काळजीपूर्वक ऐकलं आणि म्हणाले की ह्या सगळ्यावर ध्यान हाच खरं उपाय आहे, पण आत्ता मी तुला ध्यान करायला किंवा नाम घ्यायला सांगणार नाही, कारण आत्ता या मनस्थितीत तुला ते जमणार नाही. तू आता तुझे विचार कागदावर मांड, जे काही मनात येत आहे ते लिहून काढ आणि जे लिहिलं आहेस ते परत परत वाच, मग तुलाच त्यातून मार्ग सुचेल. माझ्या प्रकृतीला ओळखून मला समजेल अशा भाषेत आणि मला जमेल असं ते मला करायला सांगत होते. हे सांगून मग ते म्हणाले की करशील ना हे सगळं मी सांगतो आहे म्हणून. मला इतकं भरून आलं, ते नुसतं सल्ला देऊन थांबले नाहीत तर ते अगदी आपलेपणाने आणि आग्रहाने मला तसं करशील ना असं विचारत होते. मी त्यांनी सांगितलं तसं केलं आणि मला बरं वाटलं. यातून माझ्या असं लक्षात आलं की स्वामीजींनी तेव्हा माझ्या मनातलं भय काढून टाकण्यासाठी माझ्याच बुद्धीचा आणि आतल्या शक्तीचा वापर करण्याची दिशा दिली. त्यासाठीची ऊर्जा मात्र मला स्वामीजींनी पुरवली असा माझा विश्वास आहे. अशा प्रकारचे अनेक प्रसंग मी सत्संग आणि भेटीगाठीच्या कार्यक्रमाच्या वेळी पाहिले आहेत। प्रत्येकाला स्वामीजी त्यांना झेपेल आणि अंतिमतः त्यांचा भल्याचा ठरेल अशा स्वरूपात मार्गदर्शन करतात। एकदा एक अगदी साधारण परिस्थितीतली भगिनी भेटीगाठीच्या दिवशी स्वामीजींना भेटायला आली होती। ती पहिल्यांदाच केंद्रात आली होती। तिचं छोटंसं बाळ खूप आजारी होतं आणि KM हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतं। कोणीतरी तिला सांगितलं होतं की इथे एक संत राहतात, म्हणून आपल्या बाळासाठी आशीर्वाद मागायला आणि मार्गदर्शन घ्यायला ती इथे आली होती। तिने स्वामीजींना बाळाची परिस्थिती सांगितली। खूप खर्च होतो आहे आणि डॉक्टर काही आशा नाही फारशी असं सांगत आहेत असं ती स्वामीजींना सांगत होती। काय करायला पाहिजे असं विचारत होती। अपार करुणेने स्वामीजी तिला म्हणाले, तू आई आहेस, मी तुला काय सांगणार, तुझा बाळ तुझ्यासाठी काय आहे हे मी समजू शकतो, पण आपल्याला सगळाच विचार करायला हवा ना। डॉक्टर जर काही उपयोग नाही असं सांगत असतील तर खर्च करून पण त्याचा काय उपयोग। त्याने तिथेच नंतर बैठकीला कोण डॉक्टर आहेत असं विचारलं। डॉक्टर अर्चना होती, तिला सगळी नीट चौकशी करायला आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरना भेटून त्या भगिनीला लागेल ती मदत करायला सांगितली। मी हे सगळं पाहत होते, ऐकत होते। किती कनवाळूपणे स्वामीजींनी त्या बाईचं दुःख तिचं आई पण समजून घेतलं आणि त्यावेळी व्यवहारी वाटू शकेल असा पण अगदी प्रामाणिक आणि तिच्या हिताचा सल्ला दिला आणि त्याचबरोबर लागेल ती मदत पण उपलब्ध करून दिली। दर बुधवारी आणि गुरुवारी मी केंद्रात येऊ लागले। गुरुवारचा सत्संग मला खूपच आवडू लागला। प्रश्नोत्तरांच्या फॉर्मॅटमुळे समजायला पण सोपं जाऊ लागलं। बरेच वेळा असं व्हायचं की आपल्या मनामध्ये आकार घेतला असलेले प्रश्न कोणीतरी विचारायचं आणि स्वामीजींकडून त्यावर अतिशय समर्पक उत्तर मिळायचं। एकदा स्वामीजी त्यांच्या मित्राचा आणि त्या मित्राच्या मुलाचा एक प्रसंग सांगत होते। काही कारणामुळे त्या दोघांमध्ये तणाव होता। स्वामीजी म्हणाले की आपलीच मुलं असली तरी त्यांच्यावर आपलं काही मर्यादेपर्यंतच नियंत्रण असतं। मुलंही आपापली प्रकृती घेऊनच जन्माला आलेली असतात आणि त्यानुसार आपला थोडा संघर्ष होणं स्वाभाविक आहे, पण आपणच तोल राखायचा असतो आणि कटुता टाळायची असते। त्याच सुमारास माझा टीनेजर मुलगा आणि माझ्यात पण छोट्या छोट्या कारणांनी थोडे वाद व्हायचे। कधी कधी माझा तोलही जायचा, मला खूप वाईट वाटायचं। एकदा अशाच काही प्रसंगानंतर केंद्रात आले होते। स्वामीजींनी अमृताला अभंग म्हणायला सांगितला आणि तिने मन की तरंग रोखलो हा अभंग म्हटला। वाणी का स्वर सुधारलो बस हो गया भजन, ही ओळ ऐकली आणि खूप भरून आलं। समजलं स्वामीजी काय सांगत आहेत, चुकलंच आपलं हेही कळलं। खरंच शब्द आणि टोन खूप जपूनच वापरायला हवं, अगदी आपला मुलगा असेल तरीही। स्वामीजी जे जे सांगतील ते जमेल तसे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू लागले। रोजच्या व्यवहारात वागताना बोलताना स्वतःमध्ये बदल करण्याचा निश्चय केला। एकदा स्वामीजी म्हणाले की गॉसिप अगदीच करू नये, कुणाही बद्दल निंदा करण्यात सहभाग घेऊ नये। ऑफिसमध्ये किंवा बाहेरही नकळत अशा वर्तुळात आपण ओढले जातो तर आपण सावध असावं। लक्षात आलं की खरंच असं घडतं। मी माझ्यापुरतं ठरवलं की जर कुणी असं बोलत असेल तर शक्यतो प्रतिसाद द्यायचा नाही। एनकरेजमेंट नाही मिळाली की काही काळाने तो विषयही संपतो। लगेच असं रिलेट झालं की स्वामीजी धनाबद्दल सांगताना पण हेच सांगतात, विचाराला प्रतिसाद दिला नाही की तो विचारही थांबतोच। माझ्या सुदैवाने माझ्या आसपास नोकरीच्या ठिकाणी सुद्धा कायम केंद्रातलीच बरीच मंडळी आहेत। असं वाटतं जणू स्वामीजी इन्शुअर करतायत मी कुठे दुसरीकडे भरकटू नये याचा। स्वामीजी मला अनुग्रह देतील का असा आता मनात विचार येऊ लागला। एकदा मी स्वामीजींना विचारलं की मला अनुग्रह द्याल का, ते म्हणाले माझं लक्ष आहे तुझ्याकडे, तू येतेस दर गुरुवारी केंद्रात, अजून थोडं थांब 2-3 महिने असं ते म्हणाले। स्वामीजी तुमचं माझ्याकडे लक्ष आहे हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला। काही महिन्यांनी मी आणि माझा नवरा आदित्य आम्ही दोघांनी स्वामीजींना नमस्काराच्या वेळी विचारलं अनुग्रह द्याल का, तेव्हा ते हो देईन ना असं म्हणाले आणि जयूताईंकडे नाव द्यायला सांगितलं। 30 एप्रिल 2017 जयूताईंकडून नियोग आला की 1 मेला स्वामीजी अनुग्रह देतील। त्याप्रमाणे 1 मे 2017 स्वामीजींनी मला आणि आदित्यला अनुग्रह दिला। खूप समाधान वाटलं, आपली जबाबदारी आता वाढली आहे हे जाणवलं। काहीही करताना वागताना बोलताना हे स्वामीजींना चालेल का आवडेल का असा आता मनात विचार येऊ लागला। अनुग्रहानंतर 2-3 महिन्यांनी मला माझ्या भावाकडे अमेरिकेला 1 महिन्यासाठी जावं लागलं। भाऊजाईची एक मोठी सर्जरी असल्यामुळे घरात मदत म्हणून मी कधी एकटी परदेशात गेले नव्हते आणि एवढे दिवस राहिलेही नव्हते घर सोडून। आपण सगळी जबाबदारी नीट निभावून नेऊ शकू ना असं मनात येत होतं। स्वामीजींना नमस्काराच्या वेळी सांगितलं तेव्हा हो तू जाऊन ये असं प्रेमळपणे म्हणाले ते। एअरपोर्टवरून मी त्यांना मेसेज केला तर त्यांचा मेसेज आला, हो तू जाऊन ये, मी आहे तुझ्या बरोबर. आणि खरंच ते जणू माझ्या बरोबर होतेच. माझा तिथला स्टेक खूप सुरळीत झाला. काही नियम ठरवून गेले होते, खूप आपलेपणाने आणि प्रेमळपणाने सगळी कामं करायची, पण गुंतून राहायचं नाही आणि काही अपेक्षा करायची नाही. आणि मला तसं वागायला जमत होतं. काही अनप्लेझंट सिच्युएशन मध्ये सुद्धा मन शांत ठेवता येत होतं. स्वामीजी सांगायचे ते मध्ये मध्ये आठवत राहायचं आणि मग आपोआपच शांत वाटायचं. स्वामीजींजवळ केंद्रात येत असल्यामुळेच मला हे जमत आहे हे लक्षात येत होतं. तिथून परत आल्यावर सुद्धा स्वामीजींनी आठवणींनी आणि आपलेपणाने सगळी नीट चौकशी केली. स्वामीजी त्यांच्या व्यग्र दिनकर्मामधूनही सगळ्यांना फार मोठा आधार देत असतात. एकदा स्वामीजी एका सत्संगामध्ये उत्तर देताना म्हणाले, साधकांनी साधना संसारातील समस्या दुःख चुकवण्यासाठी करायची नसते. संसारामध्ये अशांती अस्थिरता असणारच, तेव्हा बाहेरची परिस्थिती बदलण्यासाठी साधना करायची नसून आहे त्या परिस्थितीला बोधाने सामोरं जाण्यासाठी साधना आहे. हे ऐकून मनाशी खुणगाट बांधली की आयुष्यात असे प्रसंग येतीलच, पण त्यात आपण स्थिर कसं राहायचं हे इथे स्वामीजींकडे शिकायचं आहे. स्वामीजी हे सगळं सांगतात ते इतकं लॉजिकल आणि प्रॅक्टिकल असतं की कुणालाही पटतंच त्यातून. आपल्या केंद्रात फक्त तर्कशुद्ध विचारच सांगितले जातात हे सुद्धा लक्षात येतं. आदित्य आणि मी आता नियमित केंद्रात येतो. वयाची 45 वर्षे उलटावी लागली हे जमायला. खूप वर्ष केंद्रात येत असलेल्या साधकांकडे पाहते तेव्हा आपल्याला खूप उशीर झाला आहे हे जाणवते. पण मग उशीर झाला म्हणून वाईट न वाटून घेता मी स्वामीजी जे सांगतात ते आठवते. स्वामीजी म्हणतात की जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा अधेमध्ये तुमचं मन भरकटतं, पण परत परत फिरून जेव्हा तुम्ही निग्रहाने भ्रुकुटी मध्याकडे चित्त केंद्रित करता तो भाग्याचा क्षण समजावा. तसंच मी समजते की इतक्या वेळा खंड पडूनही आपण केंद्राला स्वामीजींना दुरावलो नाही, परत परत फिरून केंद्रात याची बुद्धी झाली आपल्याला, हाच माझा भाग्याचा क्षण आहे आणि यामागे स्वामीजींचीच कृपा आहे. स्वामीजींकडून जे श्रवण घडतं त्यामुळे सतत आठवण राहते की आपल्याला नक्की काय करायचं आहे. स्वामीजी सतत आपल्याला साधना करण्याबद्दल सांगत असतात. स्वामीजी मी सुद्धा ध्यान नियमित करण्याचा निश्चय आणि प्रयत्न करते. थोडं जमतं आणि अजून खूप प्रयत्न करावे लागतील हे लक्षात येतं. सगळ्यांची मनोगत ऐकून आणि त्यांचे प्रयत्न ऐकून असं वाटतं की स्वामीजी सांगतात त्या दिशेने आपण प्रयत्न करत राहिलो तर स्वामीजींना जे अपेक्षित आहे आपल्याकडून ते जमेल आपल्याला पण. या वातावरणात नियमित येत राहिल्यामुळे आता चांगल्या विचारांना बळकटी मिळते, मन भरकटत नाही. हळूहळू पण निश्चित बदल घडतो आहे. आता आपला भार स्वामीजींनी घेतला आहे आणि जे आपल्यासाठी सर्वोत्तम आहे ते स्वामीजी आपल्याकडून करवून घेतील हा विश्वास मनात पक्का आहे. आपल्या सर्व साधक परिवाराच्या गुरुमावली झालेल्या मातोश्री मधुराताईंचा नावाप्रमाणेच मधुर शांत आणि आश्वासक सहवास आपल्याला खूप आनंद देऊन जातो. या विस्तारित कुटुंबाची जबाबदारी त्या किती आनंदाने सांभाळतात हे वेळोवेळी दिसून येते. स्वामीजींना आणि सो मधुराताईंना मनोमन प्रणाम करून मी माझं मनोगत पूर्ण करते आणि स्वामीजींच्या शब्दात त्यांच्या चरणी प्रार्थना करते. संपुदे अज्ञान सारे ज्ञान भास्वत उजळू दे, जीवपणीची फिटुनी भ्रांती शिवस्वरूपी रमवू दे, शिवस्वरूपी रमवू दे.
हरी हरी या अभंग म्हण. हरी हरी स्वामीजी स्वामीजी हो हो तोच म्हणा. शिल्पाचं मनोगत हे तुमचं आमचं मनोगत होत. एखाद्या आईच हळूहळू स्थित्यंतर होत त्याच फुलपाखरू बनत. आपलं जीवन हे तशा प्रकारे उत्क्रांत होत असतं विचाराच्या अंगानी, अंतर अनुभवाच्या अंगानी. जे जो लक्ष देतो त्याचं जीवन तर नक्की होतं. तसं सुचित्राच्या जीवनाकडं लक्ष देत देत मग स्वतःचे प्रश्न पडत अशी शिल्पा आत्ता आहे तिथपर्यंत आलेली आहेस तू. हा प्रवास फार चांगला आहे आणि ती आणि आदित्य हे आपल्या केंद्राच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये उत्साहानी सहभागी होतात. मुख्यतः बुद्धिवादी असणारी मंडळी विचारपूर्वक जेव्हा परमार्थ करू लागतात तेव्हा त्याचं एक वेगळं कौतुक मला वाटतं. बुद्धी आणि भाव या दोन्ही गोष्टी ज्यांच्यापाशी आहेत अशी मंडळी जेव्हा परमार्थ करू लागतात तेव्हा परमार्थही त्यांचा असाच यशस्वी व्हायला सुरुवात होते. ते आपल्या तऱ्हेने सर्व अडचणींवर मात करतात आणि श्रद्धाही ठेवतात. तुझं मनोगत खूप चांगलं झालं.
स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ब्रह्म पाहिले अजी मी ब्रह्म पाहिले अजी मी ब्रह्म पाहिले अजी मी ब्रह्म पाहिले अगणित सुरगण वंदिति जासी अगणित सुरगण वंदिति जासी कटिकर नट सम चरण विटेवरी कटिकर नट सम चरण विटेवरी उभे राहिले अजी मी ब्रह्म पाहिले अजी मी ब्रह्म पाहिले अजी मी ब्रह्म पाहिले एकनाथांच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी एकनाथांच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी हाती कावड आवड मोठी पाणी वाहिले अजी मी ब्रह्म पाहिले चोख्या संगे ढोरे ओढिता चोख्या संगे ढोरे ओढिता जनी संगे दळीता कांडिता गाणी गाईले अजी मी ब्रह्म पाहिले अजी मी ब्रह्म पाहिले अजी मी ब्रह्म पाहिले नामाजीची रसीद पटविली कान्हू पात्रा ती उथरली नामाजीची रसीद पटविली कान्हू पात्रा ती उधरली अमृतराय म्हणेसी माऊली संकटावारिले जिमी ब्रह्म पाई रे अजिमी ब्रह्म पाई रे अगणित सुर गण वंदिति जासी अगणित सुर गण वंदिति जासी कटिकर नट सम चरण विटेवरी कटिकर नट सम चरण विटेवरी उभे राहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले
खूब छान हरी हरी हा अभंग ऐकताना मला पंढरीचं दैवत आणि त्यांनी याच्या यावत संतांकरता केलेली सेवा जशीच्या तशी समोर उभी राहते. चोख्या संगे ढोर ओढिता मेलेली जनावर जिथं कुठं मरून पडतात त्या भागामध्ये दुर्गंधी पसरू नये, हायजीन कायम राहावं म्हणून समाजातला एक घटक तेव्हा असा होता की तो ही ढोरं ओढून घेऊन जात असे, ती कामं त्यांच्याकडे असत आणि मग त्याची विल्हे लावणं, त्याचं कातडं काढणं इत्यादी आणि त्याच्यावर गुजराण करणं त्यांचा असा भाव होता की मी हे जे करतो माझ्याबरोबर माझा पांडुरंग मदत करतो. जनाबाई दासी होत्या, मोलकरीण वेगळी आणि दासी वेगळी बरं का. मोलकरीण म्हणजे तुमच्याकडे ठराविक कामाकरता येऊन जाते, तेवढं काम करून जात असताना तिला तिच्या मालकिणीची किती बोलणी खावी लागतात, ती कशी कामचुकार आहे, नीट करत नाही, कसं तरी उरकायचं आणि निघून जायचं. म्हणजे मालकीण तर स्वतः कामाला हात लावत नसतेच, पण आपण जितकं काम करू केलेलंच नाहीये कधी, तसं तिन्ही करावं याच्याकरता मालकिणीचा मोलकरणीला किती जाच असतो आपल्याला कल्पनाही येत नाही त्याची, कारण आपण पैसे देणारे असतो, ते पैसे घेणारे असतात. पण मोलकरीण नव्हे, दासी. दासी म्हणजे त्यांच्या घरात राहून पडेल ते काम, विश्रांती, जेवण, स्वास्थ्य, आजारपण या कोणत्याही गोष्टीकडे स्वतःच्या दुर्लक्ष करून नेहमी मर्जी राखत राहणं, असं जिच्या वाट्याला आलेलं होतं तिच्याकरता जो मदतगार झाला. ती धुणी धूत असताना तो माझ्याबरोबर मदतीला येतो म्हणून मला त्याचे कष्ट वाटत नाहीत असं ती म्हणते. दळिता कांडिता तो मदत करतो असं तिला वाटत होतं. पंढरीच्या संतांच्या चरित्रामध्ये असलेल्या देवाचा संतांना पडलेल्या कष्टांचा परिहार त्या देवामुळे कसा झाला हे तर आठवतच आठवत. दामाजीची रसीद पटविली, कान्हो पात्रा ती उद्धरली. पण अजून एक पदर आहे, तो म्हणजे मला माझे स्वामी आठवतात. सगळी झीज पत्करून शारीरिक मानसिक बौद्धिक दुसऱ्याकरता जीवन जगणारे, भक्तांकरता जीवन जगणारे, कोणी आजारी असेल तर हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणारे, कोणाच्या जागेकरता म्हणून फिर फिर फिरून जागा शोधणारे, कोणाची लग्न जमवणारे, भक्तांकरता स्वतःची पदरमोड करून सोनं देखील लग्नामध्ये देऊ करणारे, लग्न मोडू नये थोडक्या करता म्हणून कोणाच्या सामानाची हलवाहलव करणारे, आणि प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या नात्यामध्ये त्या नात्यात सन्मानाने वागवणारे, आधार होऊन राहिलेले, हे ब्रह्म मी पाहिलेलं आहे. संतांनी जे ब्रह्म पाहिलं त्याच प्रकारचं ब्रह्म मी पाहिलेलं आहे असं मला वाटतं. बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणून अशी उद्घोषणा करून दत्ताजी शिंदेंनी पानिपतामध्ये, क्यों दत्ताजी और भी लढेंगे असं विचारल्यावर दत्ताजींनी बचेंगे तो और भी लढेंगे असं उत्तर दिलं, ते इतिहासात प्रसिद्ध झालं. तशा जिद्दीनी माया अपार्टमेंट मधून अध्यात्म मंगल धाम मध्ये येणारे आजारी माणसं पाहिली का किती स्वतःला जपतात. आपल्याला साधारण सर्दी होणार आहे असा अंदाज आला तर चार चार दिवस झोपून राहणारे लोक तुम्ही पाहिले असतील, होणार आहे आणि ते बरोबरही आहे स्वतःच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने, नाहीतर मग सगळं घर डिस्टर्ब होतं. पण स्वामीजींनी मात्र कशा प्रकारचे कष्ट उपसले हे जर पाहिलं तर आश्चर्यचकित आपण होतो. आणि हे सगळं कोणाकरता ते करत होते? आणि हा अभंग फार चांगला देखील म्हटला, खूप भावानी म्हटला. स्वामीजी हा प्रश्न वैयक्तिक भेटीच्या वेळी सांगाल का म्हणून एक प्रश्न आलेला आहे. म्हणजे कदाचित अशी अपेक्षा आहे की इथं मी तो नको घ्यायला. पण इथंही घेतोच, अर्थात याचं कारण प्रश्न चांगला आहे आणि सगळ्यांनाच उपयोगी पडेल तसा. गमागमस्यम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम पश्यामी ते रूपम जनांतरस्थम नमामि हंसम परमात्म रूपम. याच्यातलं गमागमस्यम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम म्हणजे ओम तत्सतच्या विनियोगाबद्दल विचारलेला हा प्रश्न आहे. बर का, नुकतीजी ओम तत्सदवर प्रवचन झाली त्यावर विचारलेला प्रश्न आहे. हे जे दोन चरण आहेत गमागमस्यम गमनादिशून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम म्हणजे ध्यानानी ओंकार गोचर करतात म्हणजे परमात्म्याची प्रचिती घेतात. तर गमागमस्यम म्हणजे ओम म्हणजे ध्यान, ध्यानानी परमात्म्याची प्रचिती. पश्यामी ते रूपम जनांतरस्थम म्हणजे तत् मी केलेल्या निरूपणाप्रमाणे सगळं जगत त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे, जगतातली कर्म त्याच्यापासून निर्माण झालेली आहेत. कर्म करणारा देह पंचभूतिक देखील त्या जगतामधलाच आहे. देह जी कर्म करतो तीही पंचभूतिक जगत व्यापारातच मोडली जातात आणि त्याचं फळ जे निर्माण होतं तेही जगत जगतामधलंच असतं असं मी निरूपण केलेलं होतं. पश्यामी ते रूपम जनांतरस्थम म्हणजे तत् का, आणि नमामी हंसम परमात्म रूपम म्हणजे मी तो आहे, मी तो आहे. कर्म करणारा हा देह मन बुद्धीपासून जड जगत कर्म आणि कर्मफळ हे तत् मध्ये येत असेल तर कर्म करणाऱ्या देहावर अहंता ठेवणारा जो जीव आहे मी आहे तो परमात्म स्वरूप आहे असं सत हा शब्द सांगतो. त्याचं स्मरण तोच मी आहे, तोच मी आहे. हंस हंस इति यो ब्रूयात हंसो नाम सदाशिवा हा श्लोक करून देतो. तर हे बरोबर आहे का गमागमस्यम गमनादि शून्यमचा संबंध ओम शी म्हणजे ध्यानाचा, पश्यामी ते रूपम जनांतरस्थमचा तत् शी, आणि नमामी हंसम परमात्म रूपम याचा सत् शी, हे बरोबर आहे का? हा प्रश्न विचारला गेला आणि त्याच्या पुढच्याच प्रवचनामध्ये मी ओम तत्सत आणि हे गमागमस्यम गमनादि शून्यम पश्यामी ते रूपम जनांतरस्थम आणि हंस हंसेत यो ब्रूयात याच्यावर पाठोपाठच्या प्रवचनात मी बोललोच लगेच. पण प्रश्न पुढे असा आहे की स्वामी माधवनाथ एकदा म्हणाले होते तुझे काम करण्यापूर्वी तू माझं स्मरण कर, सद्गुरूंचं स्मरण कर. आणि सद्गुरूंचं स्मरण म्हणजेच परमात्मा. त्यामुळे काम करण्यापूर्वी स्वामीजींचं स्मरण करणं म्हणजे ओम. तू जे काम करणार आहेस ते तुझ्यासाठी मीच तयार केलेलं आहे. प्रत्येक जण आपलं जे काम करतो ते काम आपल्यासाठी ईश्वरांनी तयार केलेलं आहे. गुरुभक्त असं म्हणेल की गुरूंनी तयार केलेलं आहे, पण स्वामीजी असं म्हणाले होते की तुझ्यासाठी तू करत असलेलं काम मी तयार केलेलं आहे आणि ते तू जर इतर ते तू इतर कुणासाठी नाही तर माझ्यासाठी करणार आहेस असं थेट स्वामीजींनी सांगितलेलं होतं. माझ्यासाठी म्हणजे मत प्राप्ती प्रित्यर्थ, त्या कामानी तुला पैसे इत्यादी या ज्या गोष्टी आहेत, मान इत्यादी या ज्या गोष्टी आहेत, भौतिक फळं आहेत ती त्या कर्माची फळं म्हणून आहेत, पण मत प्रित्यर्थ तू तुझं काम करतेस. तू ते इतर कोणासाठी करणार नाहीस तर माझ्यासाठी करणार आहेस. म्हणून ते हातात घेतलेलं काम तू पूर्ण कर आणि मला अर्पण कर, याचा अर्थ तत् असा लावावा का? कारण तत् म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे सद्गुरु. सद्गुरूंचं स्मरण कर्मप्रसंगी जर ठेवलं तर काय? आणि ध्यानाच्या साधनेनी कर्माचं उत्तम आचरण करून तुला तुझ्यामध्येच स्वामीजींचे अस्तित्व जाणवणार आहे असं स्वामीजीच या व्यक्तीला म्हटलेले होते. आणि कुठं जाणवणार आहे? ते या भ्रूमध्यापशी जाणवणार आहे असं ते या व्यक्तीला म्हणाले. या इथं मी तुला भेटणार आहे आणि अखंड भेटणार आहे असं स्वामीजी या व्यक्तीला म्हणाले. म्हणजे सत आणि इथं सद्गुरू भेटणार आहेत म्हणजे आपल्या आत असणारे सद्गुरू इथं मला भेटणार आहेत असं स्वामीजी म्हणालेले होते. त्यामुळे गमागमस्यम गमनादि शून्यम ध्यान म्हणजे ओंकार, जे ध्यानाने परमात्म प्राप्ती, पश्यामी ते रूपम जनांतरस्थम म्हणजे ध्यानातून उठल्यानंतर सर्वांच्या अंतर्यामी तोच भरून राहिलेला आहे परमात्मा अशा बोधानी विश्वाकडे पाहणं, आणि असा विश्वाकडे पाहायला प्रवृत्त झालेला जराही अहंतेनी वेगळा न राहता मीही तोच आहे असा बोध ठेवणं काय, आणि काम करण्यापूर्वी कर्म करण्यापूर्वी सद्गुरूंचं स्मरण ठेवणं म्हणजे पर्यायानी परमात्म्याचं स्मरण ठेवणं म्हणजे ओम काय, आणि जे काम तू करणार आहेस ते तुझ्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि त्या कामातून मीच प्राप्तव्य आहे आणि ते पूर्ण करून तू मला अर्पण कर असं म्हणणं म्हणजे तत् काय, आणि साधना करून कर्माचं उत्तम आचरण करून तुला तुझ्यामध्येच अंततः माझं अस्तित्व जाणवणार आहे इथं भ्रुकुटी मध्यापाशी माझ्या आतच सद्गुरू आहेत असं समजणं काय, हे बरोबर आहे का? तर हे 100% बरोबर आहे असं मी म्हणेन. हे 100% बरोबर आहे. कोणाकोणाचा विशेष भक्तीचा पिंड असतो, कोणाकोणाचा विशेष कर्माचा पिंड असतो, त्याचा भक्तीचा नसतो असं नाही, भक्तीचा असतो त्याचा कर्माचा नसतो असं नाही, कोणाचा ज्ञानाचा पिंड असतो त्याचा भक्तीचा आणि कर्माचा नसतो असं नाही, कोणाचा ध्यानाचा पिंड असतो त्याच्या ठिकाणी भक्ती नसते कर्म नसतं ज्ञान नसतं असा त्याचा अर्थ नाही, पण भक्ती प्रधान असा त्याचा अर्थ घ्यायचा भक्तीचा पिंड म्हणजे. उरलेले तीन त्याच्यामध्ये असतातच. ज्ञानाचा पिंड याचा अर्थ त्याच्या ठिकाणी भक्ती कर्म ध्यान हे नाहीच असं नाही, पण मुख्यतः ज्ञानाचा पिंड असतो. तुम्हाला सांगतो की सद्गुरूंचं मुख्य कर्तव्य, सद्गुरूंचं कर्तव्य बरं का, सद्गुरूंचं मुख्य कर्तव्य हे जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये अभेद निर्माण करणं, शिष्याच्या बाबत जो भेद असतो तो अभेद निर्माण करणं, जीव ईश्वर अभेद निर्माण करणं, जीव आणि दुसरा जीव यांच्यामध्ये अभेद निर्माण करणं, आणि जीव आणि जड जगत याच्यामध्ये अभेद निर्माण करणं, तसं जड आणि जड हेही अभेदत्वानेच पाहणं, ईश्वर बोधानी पाहणं, तसं जड आणि ईश्वर यांच्यामध्येही अभेद निर्माण करणं हे सद्गुरूंचं कार्य आहे. आणि सद्गुरू हे कार्य शिष्याकरता करत असतात. त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी जीव ईश्वर अभेद, जीव जीव अभेद, जीव जगत अभेद, जगत म्हणजे जड आणि जड यांचा अभेद, आणि जड आणि ईश्वर यांचा अभेद असा बोध परिपूर्ण रीतीने ठसलेला असतो. परमार्थ करणाऱ्या शिष्याची प्रकृती मात्र वेगवेगळी असते. कोणाची बुद्धीच्या अंगानी विश्लेषणात्मक असते, जे त्या अंगानी त्याला प्रथम कळतं, प्रथम पटतं. जसं आता शिल्पानी वाचलं की स्वामीजी म्हणाले की तू तुझ्या मनातले विचार लिहून काढ, आणि मी लिहून काढले आणि मला माझ्या विचारातल्या त्रुटी समजल्या, त्यांनी मला विचार करायला प्रवृत्त केलं. कोणाकोणाची प्रकृती ही अशा प्रकारे विश्लेषणात्मक असते आणि तिला ती जमतं, तर कोणाकोणाची भावाची प्रकृती असते, तिला स्वतःला विश्वास ठेवायला आवडतो, विचार कर असं म्हटलं तर तिला तितकं ते करूही शकते. ज्याची भावाची प्रकृती आहे ती विश्वास विचार करू शकत नाही असं नाही, ती करूही शकते. मला कोणीतरी एका महाराजांनी असं विचारलं की तुकाराम महाराज हे बुद्धिनिष्ठ होते की भावनिष्ठ होते असं म्हणाले. कदाचित इथलं सगळं असं बुद्धिनिष्ठ वातावरण त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी विचारलं. मी असं म्हणलं तुकाराम महाराज भावनिष्ठ होते याचा अर्थ त्यांना ते बुद्धिनिष्ठ नव्हते असं तुम्हाला म्हणायचंय का? आपल्याला असं वाटतं की सुशिक्षित बुद्धिनिष्ठ व्यक्ती पाहिले की तुकाराम महाराज बरं असं वाटायला लागतं. हे अशा यांच्यामध्ये आपला निभाव लागणार नाही, त्याच्याऐवजी आपलं भक्ती करा वगैरे. पण असा त्याचा अर्थ नाहीये. ज्याच्यापाशी बुद्धी असते त्याच्यापाशी भाव असतोच. तुकाराम महाराजांनी एवढी बुद्धी फार कठीण आहे. तसं जो कर्म करणारा असतो, कर्म प्रधान प्रकृती असते, ज्ञान प्रधान प्रकृती असते, भाव प्रधान म्हणजे भक्तीची प्रकृती असते किंवा ज्ञान प्रधान प्रकृती असते, या सगळ्या प्रकृतींच्या बाबत हे पाच भेद जाणं गरजेचं आहे. बस आपल्याला आत्मबोध संपादन करायचं आहे. म्हणून भगवंतांनी देखील जी भगवद्गीता लिहिली किंवा अर्जुनाला तात्कालिक तेव्हा सांगितली आणि अर्जुनाला ती समजली, अर्जुन युद्धाला प्रवृत्त झाला. पण त्या भगवद्गीतेचा अर्थ ज्यांनी केला तर त्यांनी असं कर्मप्रधान, ज्ञानप्रधान, भक्तीप्रधान, योग किंवा ध्यानप्रधान अशा प्रकृती लक्षात घेऊन प्रत्येकाने वेगवेगळे अर्थ केले. म्हणजे आज जर भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांनी जर अगदी केवळ द्वैत अर्थ केलेली भगवद्गीता वाचली तर तेही चक्रावून जातील. परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण, बाकी परमात्मा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तर कोणी कोणी इतके कर्मप्रधान अर्थ केले तर तेही ज्ञान प्रधान की कर्मप्रधान. ज्ञानाला देखील प्रसंगी बाजूला सारून सामान्य माणसांनी कर्मच करणं अपेक्षित आहे असं सांगितलं. कोणी द्वैती अर्थ केले, कोणी विशिष्टाद्वैती अर्थ केले, कोणी अद्वैती अर्थ केले, पण हे सगळे अर्थ त्या त्या प्रकृतीच्या लोकांकरता उपयोगीच आहेत. त्या त्या प्रकृतीच्या लोकांकरता उपयोगीच आहेत. समन्वयात्मक लिहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी, ते कोणत्याच एका बाजूला झुकले नाहीत. म्हणून ज्ञानपूर्व भक्ती केवळ भक्तीचाच पिंड आहे अशी व्यक्ती आहे. तर ती ओम या शब्दाचा अर्थ, भक्तीचा पिंड याचा अर्थ तू देव मी भक्त एवढंच जाणणारी. तर ती भक्ती करताना प्रथम जीव आणि ईश्वर यांचा अभेद तर दूर करेल सुरुवातीला, मी तुझा एवढं ती म्हणेल. मी तुझा, मी आहे, तुझ्यापेक्षा वेगळा आहे पण मी तुझा आहे, असं करून करून इतका भाव ती दृढ करेल की मी जणू नाहीसा व्हावा, मी नसावच, तूच केवळ असावं. आणि असा त्याचा भाव जेव्हा होईल तेव्हा ज्ञान प्रधान असणारा भक्तच ज्ञानोत्तर भक्त होऊन जातो. पण द्वैतामध्ये सुरुवातीला तू देव मी भक्त ऐसे करी असं स्वाभाविक आहे. असा ज्ञानपूर्व भक्ती करणारा जो आहे तो कर्म करताना देखील ईश्वराची पूजा म्हणून कर्म करतो आहे असा भाव ठेवेल. हे जगत परमात्मा आहे, देह परमात्मा आहे, कर्म देखील परमात्म्यापासून निष्पन्न एवढ्या भानगडीत तो पडणार नाही. मी जी कर्म करतो आहे ती तुझी पूजा होवो असं तो म्हणेल. म्हणजे तू वेगळा मी वेगळा, माझी जी कर्म आहेत ती तुझी पूजा म्हणून होवत, ती माझ्याकरता तू निर्माण केलेली आहेत आणि तू निर्माण जे केलेलं आहे ते मनापासून करणं हे माझं काम आहे. तुझ्या खेरीज मला कोणी नाही, तू माझा प्राणसखा आहेस. अगदी तो पूजा करताना देखील नैवेद्य दाखवेल आणि वाटी ओठाजवळ नाही, तू पी असं म्हणेल, डोळे मिटेल. तो पाहणार नाही डोळे उघडून की तो खरंच पितो न पितो, पण डोळे मिटून ओठापर्यंत वाटी लावेल आणि मग ती मागं घेईल, डोळे उघडेल, असा भाव धरेल की त्यांनी प्यायलं, काही बिघडत नाही. आणि प्रसाद म्हणून तो ग्रहण करेल, पण तो आता त्याचं उच्चिष्ट असेल. असं करता करता जे कर्म करताना करेल तेच, जे भक्ती करताना पूजा करताना करेल तेच कर्म करताना करेल. अगदी लेथ मशीनवर तो जॉब धरून आहे आणि त्याला तो जॉब पूर्ण करायचा आहे, तरी त्यांनी हे माझ्याकरता निर्माण केलेलं आहे, हे काम करत असताना मी त्याची पूजा करतो आहे असा भाव धरेल. हे नीट व्हावं, नीट होण्यातच त्याची खरी पूजा संपन्न होईल. जशी किडकी फुलं ईश्वराला अर्पण नाही करायची, तशी कशी तरी कर्म करून ईश्वराची पूजा नाही करायची असं द्वैती भक्त, ज्ञानपूर्व भक्त असं कर्म करेल ते चांगलं होईल आणि म्हणेल त्याच्या कृपेने संपन्न झालं, त्याची इच्छा म्हणून माझ्या हातात आलं, त्याच्या कृपेने संपन्न झालं आणि ते त्याला अर्पण असो. पण असं करता करता त्याला एक दिवस असा बोध होईल, जसं शेत विठ्ठल, भाजी विठ्ठल, नांगर विठ्ठल, बैलगाडी बैलजोडी विठ्ठल, सगळं विठ्ठलच आहे असं जसं सावतामाळ्यांना झालं तसं त्याला होईल. विणणारा राम, मध्ये फिरणारा धोटा देखील राम, सूत रामरूप, माग रामरूप, वस्त्र रामानी विणलं. कबीर मंडईत जात असत, कोणी मनुष्य भेटत असे आणि म्हणे की रामा हे वस्त्र तुझ्याकरता रामानी विणले, बघ तुला किती चांगलं दिसेल असं म्हणून विकायचा प्रयत्न करत असत, विकत असत. अशी भक्ती करता करता तो ज्ञानोत्तर भक्त देखील होईल, ज्ञानपूर्व भक्ती करताना ज्ञानोत्तर भक्त होईल. हे त्याचं कर्म हे तत्स्वरूप तशा रीतीने होईल, सुरुवातीला आणि नंतर. आणि सुरुवातीला जो ज्ञानपूर्व भक्त आहे तो स्वतःला भक्तच समजेल, भक्तच आहे मी आणि तो सर्व जगत नियंता ईश्वर, तो जसा अनादि तसा मीही अनादि, अनादि काळापासून मी भक्ती करतो आहे, जणू मी ठेकाच घेतलेला आहे त्याच्या भक्तीचा. तो दमतो की मी दमतो बघू, जन्म जन्म मी हे करत राहीन, तुझी सेवा करीन मनोभावे हो, सेवा करणं एवढंच माझं काम आहे. आणि मग तशी सेवा करता करता कर्म करताना भक्ती करताना त्याचा जो सत भाव आहे, मी ही शाश्वत भक्तच आहे, तू शाश्वत देव आहेस, हा जो शाश्वत भक्त आहे त्याच्यामध्ये देवाचं अवतरण कधी होईल त्याला कळणार देखील नाही. आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, तयाचे भजन चुकेना। तुकाराम महाराज भक्ती करता करता आपण पांडुरंग स्वरूप आहोत असा त्यांचा भाव झाला। तू देव मी भक्त ऐसे करी असं म्हणणारे तुकाराम महाराज अनुरणीया थोकडा तुका आकाश एवढा असं म्हणायला लागले। म्हणून तो सत हा शब्द तसाच राहिला, ज्ञानोत्तर तो सत हा परमात्म्याशी म्हणजे त्याच्या आराध्याशी एकरूप होऊन गेला। ज्ञानपूर्व देखील तो अविनाशी भक्तभावातच होता। म्हणून तुमची द्वैता भक्ती असो अद्वैता भक्ती असो, तुम्ही या ठिकाणी सद्गुरूंना कल्पिलेलं असेल तरी चालेल। ओम तत्सत आता सांगितलं त्या न्यायानी, आणि तसं तुम्ही एवढे अद्वैतावरच विश्वास ठेवणारे असाल, आपण स्वतः देखील कसलं काय देह तव पाचाचे झाले हे कर्माचे गुणी गुंथले भवत असे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, पण देहाच्या आत असणारा जो देही आहे जाणीव स्वरूप अव्यक्त अचिंत्य अविनाशी तर तो खरा, असं थोडं ज्ञानाच्या भूमिकेवर जाणारे ती तुम्हाला सहज पटणारी किंवा सहज त्या भूमिकेत असणारे ती प्रशस्त वाटणारी असे तुम्ही असाल तरी देखील चालेल। मग ओमनी ध्यानामध्ये तो गोचर करावा, तत्नी हे जे सगळं विश्व आहे ते विश्व त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे, त्या अव्यक्तापासून विश्व पसारा झालेला आहे, त्या अव्यक्ताकडेच लक्ष देतो आहे। आणि सत म्हणताना कर्म करणारा देखील मी माझ्या आत असणारा सत स्वरूप परमात्माच आहे। सबब ओम तत् आणि सत् या शब्दामध्ये भेदच नाही आहे, जे ओम आहे तेच तत् आहे आणि तेच सत् आहे। आणि द्वैता भक्तीनेही तिथंच जायचं आहे, अद्वैता भक्तीनेही तिथंच जायचं आहे, ज्ञान विचारांनी तिथंच जायचं आहे, चिंतनानी तिथंच जायचं आहे, ध्यानानी देखील तिथंच जायचं आहे। ध्यान कर्म ज्ञान आणि भक्ती हे एकमेकांपासून वेगळे काढता येणार नाहीत। जो ज्ञानी आहे तो ज्ञानी कर्म करताना जो भक्त आहे तो भक्त कर्म करताना, जो योगी आहे तो योगी कर्म करताना। कर्माकडे भले सुरुवातीला थोडा थोडा वेगळ्या दृष्टीने पाहिल, जो भक्त आहे तो अगदी द्वैताच्या भावनेतून पाहिल मग अद्वैत भाव संपादन करेल। ध्यानयोगी असेल तो खटपट करेल, त्याला जमले सुरुवातीला असं नाही, पण जमत जमत तो हेच जमवेल की आपण आत्मस्वरूप आहोत। फळ ही अधिकाधिक देह मन बुद्धीला अर्पण होतात, माझा आणि कर्माचा आणि फळाचा संबंध नाही, मी निरंतर शांतीमध्ये टिकून राहणार आहे अशा बोधानीच तो कर्म विचार करेल। आणि ज्ञानी ज्ञानाला कर्माचं बंधनच सांगितलेलं नाहीये, ज्ञानी पुरुषाला कर्माची अपेक्षाच सांगितलेली नाहीये, पण तो कर्म करणार नाही असं नाही। जे शास्त्र ज्ञानाकडून कोणत्याच कर्माची अपेक्षा करत नाही, आणि जर ज्ञानी कर्म करेल तर कर्म करताना देखील तो ज्ञान भूमिकेमध्ये स्थिर राहील असं असल्यामुळं तो कर्म करताना देखील आपण कर्म करत नाही अशाच भूमिकेवर असेल। अकर्मणी दशेवर पूर्णपणाने स्थिर राहून देह मन बुद्धीकडे घडणाऱ्या कर्मांकडे त्याचं फारसं लक्षच नसेल, तो अकर्मणी भूमिकेवरच स्थिर असेल। तर कर्म करणारा कर्म करत करत अकर्मणी दशेला प्राप्त होईल, नंतर अकर्मणी दशेमध्येच सगळे येऊन राहतील। म्हणून ओम तत्सत हा भगवद्गीतेचा तसं म्हटलं तर असा किल्लीचा सगळ्या भगवद्गीतेचा सारभूत असाच नामाचा विनियोग म्हणून जो विषय आलेला आहे ब्रह्म नाम सांगितलेला आहे. मी देखील प्रवचन जेव्हा करत होतो भगवद्गीतेवर नामावर प्रवचन करत होतो नामस्मरणावर तेव्हा या ब्रह्मनामावर 17व्या अध्यायामध्ये आलो. पूर्वी त्याला 10 वर्ष झाली आणि ओम तत्सत ओम म्हणजे ध्यानाने गोचर करायचं तत् म्हणजे कर्म प्रकरण आलं आणि सत म्हणजे आंतरिक बोध आला असं सांगताना माझ्या असं लक्षात आलं की याच्यात सगळी भगवद्गीता गुंडाळलेली आहे. मी दुसऱ्या अध्यायापासून गीताच सांगायला सुरुवात केली आणि सगळी गीता सांगून झाल्यानंतर कारण पहिला अध्याय सांगितला नव्हता दुसऱ्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष उपदेशाला सुरुवात झाली. अशोच्चानन्व शोच्यस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे भगवंतांनी खरा उपदेश करायला दुसऱ्या अध्यायात सुरुवात केली आणि तिथपासून 18 अध्याय सांगितल्यावर माझ्या असं लक्षात आलं की मुमुक्षूंकरता पहिला अध्यायही महत्वाचा आहे. मग पहिला अध्याय सांगितला आणि गीता दर्शन हे पुस्तक या ओम तत्सत्वर तयार झालं. नाम राहिलं बाजूला त्या नामाचा विनियोग करण्यासाठी म्हणून भगवंतांनी नेमकं काय सांगितलेलं आहे तर सगळी भगवद्गीता सांगायला लागली. जर नीटच जायचं असेल तर तसं करू असं ठरवलं. मग त्याच्यामध्ये काय काय आलं त्याच्यामध्ये ज्ञानविचार आला मुमुक्ष आली ज्ञानविचार आला कर्मविचार आला ध्यानविचार आला दैवी गुणसंपदा आली आसुरी गुणसंपदा आली सत्व रजतम आलं उपासना कांड आलं ज्ञान कांड आलं सगळी गीता आली याचा अर्थ सगळं जीवन आलं. म्हणून तुम्ही ओम म्हणजे परमात्मा म्हणजे सद्गुरू सद्गुरू म्हणजे परमात्मा तत् म्हणजे सद्गुरूंनी मला हे काम दिलेलं आहे गुरु नियोजित आहे आणि हे मी गुरूंकरता करतो आहे हे काम केल्यानंतर गुरूंना अर्पण होवो आणि हे काम करून मी तृप्त झाल्यानंतर माझी आणि गुरूंची भेट भ्रुकुटी मध्यापाशी होईल आणि स्वतः गुरूंनीच सांगितलेलं आहे. तुम्ही कोणत्याही अर्थाने जा तुम्हाला शेवटी भक्त म्हणजे विभक्त नसावे या भावनेमध्ये यायचं आहे. खूप चांगला प्रश्न होता. वैयक्तिक भेटीत ही सांगता आलाच असता पण वैयक्तिक भेटीत मी एवढं मग जीव ईश्वर जीव 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 जगत इतकं सांग बरोबर आहे सगळं 5 मिनिटात मी संपवलं असतं कारण खरंच बरोबर आहे. पण हा प्रश्न आहे हा अनेकांना अनेक अंगानी आपल्या आपल्या प्रकृतीकरता उपयोगी आहे असं असल्यामुळं तो इथं घेतला. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत बसू. हरी 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 स्वामी जी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्री राम।